50 languages.
75.
75.
75.
Giving reasons. 1.
कारण देने.
कारण देना.
Why aren't you coming?
आपण का येत नाही?
आपण का येत नाही?
The weather is so bad.
हवामान खूप खराब आहे.
हवामान खूप खराब आहे.
I am not coming because the weather is so bad.
मी येत नाही कारण हवामान खूप खराब आहे.
मी येत नाही कारण हवामान खूप खराब आहे.
Why isn't he coming?
तो का येत नाही?
तो का येत नाही?
He isn't invited.
त्याला आमंत्रित केलेले नाही.
त्याला आमंत्रित केलेले नाही.
He isn't coming because he isn't invited.
तो येत नाही कारण त्याला आमंत्रित केलेले नाही.
तो येत नाही कारण त्याला आमंत्रित केलेले नाही.
Why aren't you coming?
तू का येत नाहीस?
तू का येत नाहीस?
I have no time.
माझ्याकडे वेळ नाही.
माझ्याकडे वेळ नाही.
I am not coming because I have no time.
मी येत नाही कारण माझ्याकडे वेळ नाही.
मी येत नाही कारण माझ्याकडे वेळ नाही.
Why don't you stay?
तू थांबत का नाहीस?
तू थांबत का नाहीस?
I still have to work.
मला अजून काम करायचे आहे.
मला अजून काम करायचं आहे.
I am not staying because I still have to work.
मी थांबत नाही कारण मला अजून काम करायचे आहे.
मी थांबत नाही कारण मला अजून काम करायचं आहे.
Why are you going already?
आपण आताच का जाता?
आपण आताच का जाता?
I am tired.
मी थकलो आहे.
मी थकले आहे.
I'm going because I'm tired.
मी जात आहे कारण मी थकलो आहे.
मी जात आहे कारण मी थकले आहे.
Why are you going already?
आपण आताच का जाता?
आपण आताच का जाता?
It is already late.
अगोदरच उशीर झाला आहे.
अगोदरच उशीर झाला आहे.
I'm going because it is already late.
मी जात आहे कारण अगोदरच उशीर झाला आहे.
मी जात आहे कारण अगोदरच उशीर झाला आहे.